इट्स 93.5 रेड एफएम वर 8:20 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये 8:03 ची झालेली आहे वेळ. अँड आज 8:03 मध्ये तीनही ज्या बातम्या आहेत त्या खेळ विश्वाशी संबंधित असणार आहे. वेगवेगळे खेळ प्रकार आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना घडामोडी. जनदन जदान फुटबॉलमधलं एक अत्यंत मोठं प्रतिष्ठेचं आणि महान नाव. जनदन जदानचं भारतामध्ये आगमन झालं आणि भारतवासियांनी मुंबईमध्ये त्याचं प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. एक महान फुटबॉल प्लेयर पाहण्याची संधी कोण मिस करणार होतं, क्या बात. सलाम त्याच्या गेमला परत एकदा सलाम करत ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेली आहे. क्रे श्रीकांतची सुद्धा आगेकूच झालेली आहे. फक्त तन्वी आणि समीरचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. ठीक आहे, टीम इंडिया झिम्बाब्वेमध्ये दाखल झालेली आहे. बीसीसीआयनं एक ट्वीट केलं, त्याद्वारे त्यांनी सांगितलं की हरारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सकाळच्या सत्रात सराव करणार आहे टीम. आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे मॅचेसची. 11 जून ते 29 जून सामने वेगवेगळे होणार आहेत आणि आपण सगळेजण एन्जॉय करणार आहोत. उद्याच्याला बऱ्यापैकी लोकांना ज्यांना सुट्टी आहे त्यांना अगदीच आनंदात सामना एन्जॉय करता येणार आहे. ग्रेट. चलो सजदा करते हैं अब. सजदे किए हैं मैंने फ्रॉम खट्टा मीठा कड़क ट्रैक. एंजॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.